आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत या वर्षात 25 लाख अतिरिक्त एलपीजी गॅस सिलेंडर देण्याचा सरकारचा निर्णय. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज 71वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान करणार. 10व्या राष्ट्रीय आयुर्वेद दिवसानिमित्त देशभरात विविध उपक्रमांचं आयोजन. आणि महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागात येत्या 30 तारखेपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज. आता सविस्तर बातम्या. नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवसाची भेट म्हणून केंद्र सरकार प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत 25 लाख अतिरिक्त एलपीजी गॅस सिलेंडर जोडणी देणार आहे. या आर्थिक वर्षात लाभार्थ्यांना मिळणारी ही भेट महिला सक्षमीकरणाच्या प्रयत्नाला अधिक मजबूत करेल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. यामुळे 10 कोटी 60 लाखापर्यंत लाभार्थ्यांची संख्या होणार आहे असं पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी सांगितलं. 2016 सुरू झालेल्या उज्ज्वला योजनेत यापूर्वी 10 कोटी 30 लाख गॅस सिलेंडर जोडणी देण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्यू समुदायाला आणि इस्रायलच्या लोकांना ज्यू नववर्षाच्या अर्थात रोश हशनाहच्या शुभेच्छा दिल्या आहेत. नवीन वर्ष प्रत्येकाच्या जीवनात शांतता आशा आणि चांगलं आरोग्य घेऊन येवो असं त्यांनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज नवी दिल्लीत 71वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान करणार आहेत. मल्याळी चित्रपट अभिनेता मोहनलाल यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल. सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार शाहरुख खान यांना जवान या चित्रपटासाठी तर विक्रम मेसी यांना 12वी फेल या चित्रपटासाठी तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार राणी मुखर्जी यांना मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे या चित्रपटासाठी प्रदान करण्यात येईल. सर्वश्रेष्ठ चित्रपटाचा पुरस्कार 12वी फेल या चित्रपटाला दिला जाईल. गुजरातमधील गांधीनगर इथं महात्मा मंदिरात स्टार्टअप परिषदेचं गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज उद्घाटन होणार आहे. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि तंत्रशिक्षण मंत्री ऋषिकेश पटेल यावेळी उपस्थित असतील. 2 दिवस चालणाऱ्या या परिषदेत 1000 अधिक स्टार्टअप्स 5000 नवउद्यमी आणि 100 औद्योगिक सल्लागार 50 अधिक धोरणकर्ते सहभागी होणार आहेत. 10वा राष्ट्रीय आयुर्वेद दिवस आज साजरा करण्यात येत आहे. आयुर्वेद प्रत्येक मानवासाठी आयुर्वेद पृथ्वीसाठी अशी यावर्षीची मध्यवर्ती संकल्पना आहे. यानिमित्त विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. गोव्यातील अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेत आज 10वा राष्ट्रीय आयुर्वेद दिवसानिमित्त मुख्य कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाचं उद्घाटन केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक आदी मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. यावेळी आयुर्वेद क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना राष्ट्रीय धन्वंतरी आयुर्वेद पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे. वस्तू आणि सेवा कराच्या दुसऱ्या टप्प्यातल्या सुधारणा कालपासून लागू झाल्या. जीएसटी सुधारणांमुळे जीडीपीमध्ये सुमारे 20 लाख कोटी रुपयांची वाढ होईल असा विश्वास माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी व्यक्त केला. ते काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते. या सुधारणांमुळे व्यापाऱ्यांपासून ते सामान्य नोकरदारांपर्यंत सर्वजण सुखावतील असं वैष्णव यांनी सांगितलं. नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवसापासून काल वस्तू आणि सेवा कराचे सुधारित दर देशभरात लागू झाले. दैनंदिन वापराच्या वस्तूंवरील जीएसटी दर कमी केल्याचा थेट लाभ ग्राहकांना मिळण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे घरगुती खर्चाबरोबरच शालेय वस्तूंच्या खरेदीत फायदा होणार आहे. या अनुषंगाने अहिल्यानगरमधील अतुल देशपांडे आकाशवाणीशी बोलताना म्हणाले,
माझा छोटा मुलगा 3रीला आहे आणि एक मुलगी 6वीला आता आहे. जीएसटी कमी झाल्यामुळे शैक्षणिक साहित्य जे आहे त्यावरचा मोठ्या प्रमाणात खर्च कमी होईल, त्याच्या किमती कमी होतील, त्याच्या उत्पन्नातून अधिक चांगलं साहित्य अधिक चांगलं शिक्षण मुलांना मुलींना देता येईल. त्यामुळे जीएसटी कमी झाल्याचं आम्ही स्वागत करतो. देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांचंही आम्ही आभार मानतो.
हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आज संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेच्या 80व्या सत्राला संबोधित करणार आहेत. दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष पदाची सूत्र हाती घेतल्यानंतरच्या पहिल्या 8 महिन्यात केलेल्या कामगिरीचा आढावा ते घेणार असल्याचं व्हाईट हाऊसच्या माध्यम प्रवक्त्या कॅरोलिन लेविट यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेसाठी परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर अमेरिकेत न्यूयॉर्कमध्ये पोहोचले आहेत. यावेळी त्यांनी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ आणि अमेरिकेचे भारतातील राजदूत सर्गिओ गोर यांची भेट घेऊन चर्चा केली. जयशंकर आणि मार्को रुबिओ यांच्यात भारत आणि अमेरिकेदरम्यानच्या सध्याच्या आयात शुल्क तसंच अन्य मुद्द्यांवर आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर विस्तृत चर्चा झाली. सीरियाचे अध्यक्ष अहमद अल शरा संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेच्या 80व्या सत्राला संबोधित करणार आहेत. सीरियाच्या 60 वर्षांच्या इतिहासात असं भाषण करणारे ते पहिलेच अध्यक्ष आहेत. यावर्षीच्या मे महिन्यात सीरियाचे अध्यक्ष आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात झालेल्या बैठकीनंतरची ही फलश्रुती मानली जात आहे. या बैठकीनंतर सीरियावरील अनेक निर्बंध हटवण्यात आले होते. पाकिस्तानी हवाई दलानं काल खैबर पख्तुनख्वा भागात काल केलेल्या हवाई हल्ल्यात महिला आणि बालकांसह 30 नागरिकांचा मृत्यू झाला. काल पहाटे 2 वाजताच्या सुमारास तिराह खोऱ्यात JF-17 या लढाऊ विमानाने बॉम्बचा वर्षाव करण्यात आला. आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनांनी या आरोपांची चौकशी करण्याचं आवाहन केलं आहे. नागरिकांचं संरक्षण आणि मानवाधिकारांच्या उल्लंघनासाठी जबाबदारी घेण्याचं आवाहनही संघटनेनं केलं आहे. पाकिस्तानी लष्कर आणि सरकार या घटनेवर मौन बाळगून आहेत. केंद्र सरकारने नॅशनल सोशलिस्ट काउन्सिल ऑफ नागालँड अर्थात खापलांग या संघटनेशी संबंधित शाखा तसंच विविध गटावर बेकायदेशीर संघटना म्हणून 5 वर्षांसाठी बंदी घातली आहे. बंदीची मुदत या महिन्याच्या 28 तारखेपासून लागू होईल. ही संघटना भारताच्या सार्वभौमत्व आणि अखंडतेला बाधा पोहोचवणाऱ्या कारवायांमध्ये सहभागी असल्याचं गृहमंत्रालयाने एका राजपत्र अधिसूचनेत म्हटलं आहे. छत्तीसगडमध्ये नारायणपूर जिल्ह्यात काल सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत 2 माओवादी ठार झाले. दोघांवरही प्रत्येकी 40 लाख रुपयांचं बक्षीस होतं. सुरक्षा दलांनी माओवाद्यांविरोधात केलेली ही कारवाई हा मोठा विजय असल्याचं गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. अश्विन शुद्ध प्रतिपदेच्या मुहूर्तावर काल देशभरात शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली. महाराष्ट्रात घरोघरी घट बजवून 9 दिवस देवीच्या विविध रुपांची पूजा केली जात आहे. या शारदीय नवरात्र महोत्सवाला राज्य सरकारनं यावर्षी प्रथमच राज्य पर्यटन महोत्सवाचा दर्जा दिल्यामुळे 9 दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. कोल्हापूर, तुळजापूर, माहूर आणि वणी या महाराष्ट्रातील 3.5 शक्तीपीठांच्या ठिकाणी शारदीय नवरात्रोत्सवाला उत्साहानं प्रारंभ झाला आहे. तुळजापुरात तुळजाभवानी मातेची मंचकी निद्रा संपल्यानंतर विधिवत घटस्थापना करण्यात आली. कोल्हापूरच्या महालक्ष्मी अंबाबाई मंदिरात घटस्थापनेनं उत्सवाला प्रारंभ झाला. अंबाबाईची श्री कमलालक्ष्मी रुपात पूजा बांधण्यात आली होती. नाशिकच्या वणी इथल्या श्री सप्तशृंगी देवी मंदिरामध्ये दागिन्यांची पूजा करून मिरवणूक काढण्यात आली आणि त्यानंतर महापूजा करून घटस्थापना करण्यात आली. फिडे विश्वविजेती महिला बुद्धिबळपटू ग्रँडमास्टर दिव्या देशमुख हिला आगामी फिडे विश्वचषक स्पर्धेसाठी वाईल्ड कार्ड एंट्री देण्यात आली आहे. या स्पर्धेत भारतातील 21 खेळाडू सहभागी होणार असून भारतीय पथकाचं नेतृत्व जागतिक विजेता डी गुकेश करणार आहे. येत्या 31 ऑक्टोबरपासून गोव्यात ही स्पर्धा सुरू होणार आहे. कोलंबो इथं सुरू असलेल्या 17 वर्षांखालील सॅप फुटबॉल स्पर्धेत भारतीय संघानं उपांत्य फेरीत धडक मारली आहे. पाकिस्तानविरुद्ध काल झालेल्या सामन्यात भारतानं 3-2 असा विजय मिळवला. फिलिपीन्समधील पानोईटान बेटावर सुपर टायफून रागासा हे वादळ धडकलं आहे. ताशी 230 किलोमीटर वेगानं वारे वाहत आहेत अशी माहिती फिलिपीन्सच्या हवामानशास्त्र संस्थेनं दिली आहे. हे वादळ पश्चिमेकडे दक्षिण चीनकडे सरकण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरावर उद्या 24 तारखेला कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार असून 28 तारखेपर्यंत त्याचा प्रभाव महाराष्ट्रात राहण्याची शक्यता आहे. परिणामी किमान 30 सप्टेंबरपर्यंत राज्यभरात पावसाचा जोर राहण्याचा अंदाज आहे. ओडिशातील काही भागातही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. छत्तीसगड, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगालचा काही भाग, झारखंड आणि ईशान्येकडील राज्यांमध्येही मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत या वर्षात 25 लाख अतिरिक्त एलपीजी गॅस सिलेंडर देण्याचा सरकारचा निर्णय. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज 71वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान करणार. 10व्या राष्ट्रीय आयुर्वेद दिवसानिमित्त देशभरात विविध उपक्रमांचं आयोजन आणि महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागात येत्या 30 तारखेपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.